सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे लाइट्स कैमरा
एक्शन इन द स्पॉटलाइट। नमस्कार, मी आहे सुबोध भावे आणि तुम्ही मला ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन। कलाकार श्रुती बोरर ऍक्शन।
मला आठवतंय की शाळेत नेहमी काही ना काही गोष्टी मी विसरायचे आणि त्या विसरण्यात पण एक वेगळीच मजा असते, कारण त्याच्या मागे अजून एखादी स्टोरी बनते। तू कधी काही विसरायचास का किंवा विसरला होतास का, हरवलं होतास का शाळेत?
खूप 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 हरवलंय मी, खूप हरवलंय, आणि तेव्हापासून मी आजपर्यंत पटाईत आहे हरवण्यात आणि विसरण्यात। तेव्हा मला आठवतंय, मला माझी मुंजी झाली होती आणि मला एक नवीन घड्याळ दिलं होतं, ती रस्त्यावरती मिळायची, ज्याच्यात दोन वेळा दिसायच्या, म्हणजे असं पकडलं एक वेळ दिसायचं, असं पकडलं की एक वेळ दिसायची। हा, आई बाबांनी त्यांनी दिलं नाही, त्यांनी ते घरात ठेवून दिलं होतं। मी एक दिवशी तिच्या नकळत ते घड्याळ हळूच कपाटातनं बॅगेत टाकून शाळेत घेऊन दिलो, मित्रांना दाखवायला की बघ कसलं भारी घड्याळ मला मिळालं वगैरे, आणि ते कधीच घरी आलं नाही। माझ्या घरामध्ये आमच्याकडे खूप चांदीची शिवकालीन नाणी होती, ती नाणी मी अशीच शायनिंग मारायला कधीतरी शाळेत घेऊन गेलो दाखवायला, जी गेली, जी कधीच आली नाहीत परत। रिसेंटली माझा फोन मी हरवला होता गेल्या वर्षी कोचीला असताना, आणि तो फोन इतका महत्वाचा होता, एक तर त्याच्यामध्ये सगळे दुनियाभरचे कॉन्टॅक्ट होते हा भाग पहिला, आणि भाग दुसरा की कट्यारच्या सुरुवातीच्या काळात जी सगळी म्युझिक सेटिंग झाली आमची, जी सगळी स्क्रॅच रेकॉर्डिंग होती, जे अमाप फोटो होते शंकरजींच्या स्टुडिओ मधले रेकॉर्डिंग करताना, कंपोज करताना काही व्हिडिओज होते, फोटो होते, ते सगळे त्याच्यात होते आणि ते सगळे गेले। आणि दुर्दैवानी त्याचं मी काही बॅकअप घेऊन ठेवला नव्हता, त्यामुळे मला म्हणजे मी पश्चातापाने पुढचे काही दिवस इतका उद्विग्न झालो होतो, मला राग आला माझा की असं कसं मी हारू शकतो। एकदा मी माझं पाकिट मी एकदा असंच कुठेतरी विसरलो होतो आणि सुदैवाने ते तिथे होतं म्हणून मला परत मिळालं। मी माझी चेन गळ्यातनं बऱ्याच वेळा काढून ठेवतो, ती मी विसरतो। मी एकदा मॅकचं सामान घेतलं होतं, मेकअपचं नवीन नवीन खूप महागातलं, जे मी एका सेटवरती घेऊन गेलो जे मी विसरलो। मला एक माझ्या कॅमेरामननी कट्यारच्या शूटिंगला दिग्दर्शक म्हणून त्यांनी एक त्याचा स्वतःचा व्ह्यू फाइंडर की जो खूप महाग असतो जो मला दिला होता, काय फ्रेम आपण लावतोय किंवा आपल्याला नेमकं कसं दिसणार आहे, जो शूटिंग होईपर्यंत माझ्याकडे होता, शूटिंग नंतर तो कुठे गेला मला माहीत नाही। पण अशा कित्येक गोष्टी मी आज तक आहेत हरवलेल्या आहेत, विसरलेलो आहे, पडलेल्या आहेत आणि मला नाही म्हणजे मला आठवत नाही।
तो इतका उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून आता नावाजला गेलायस, तो मला सांग की तुझा आयुष्यातला पहिला सिनेमा जो तू थिएटर मध्ये जाऊन बघितला तो कोणता होता?
गनिमी कावा, आय थिंक पुण्यात पूर्वी जिथे आता मंडईत पार्किंग आहे, ती दोन चित्रपटगृह होती, आर्यन आणि एक मिनर्वा। तर आर्यन मध्ये माझ्या आजोबांचे एक मोठे भाऊ होते जे आयुर्वेदिक डॉक्टर होते, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, तर ते मला घेऊन गेले होते आणि तो पिक्चर मला आठवतोय गनिमी कावा। मिस्टर इंडिया खूप वेळा बघितला होता, सर्जा बघितला होता खूप वेळा, कारण आम्हाला शाळेकडनंच प्रभात टॉकीजला हा घेऊन गेले होते। मला काविळ झाली होती तेव्हा माझ्या घराच्या शेजारी विजयानंदला श्यामची आई लागला होता, तो बघितला होता। नंतर हातीमताई नावाचा एक जितेंद्रचा पिक्चर होता, हा तर तोही विजयानंदला लागला होता। तर तोही मी एक तर विजयानंद शेजारी असल्यामुळे ना आम्ही कधीही जायचो आणि जबड्यांकडे म्हणजे जे मालक होते त्यांच्याकडे जायचं म्हणून आज शिरायचं, बऱ्याच वेळा पिक्चर बघत बसायचो। त्यामुळे तिकीट काढून पिक्चर वगैरे हे खूप दूरची गोष्ट होती, फुकटातलं आमचं शेजारचं थिएटर होतं, त्यामुळे बऱ्याच वेळा जबड्यांकडे जायचं असं म्हणून आम्ही आतमध्ये घुसायचो आणि बघत बसायचो। पण ते जर मोठ्यांसाठी जे असतील तर तो माणूस डोर किपर धरून बाहेर काढायचा आणि आतमध्ये पाठवून द्यायचा। पण असं खूप पिक्चर त्या काळात बघितले, त्यातली ही काही नावं आठवत आहेत।
ऍज अ चाइल्ड तुला काय बनायचं होतं?
मला खरंच माहित नाही मला काय बनायचं होतं, कारण तेव्हा मला स्पोर्ट्समध्ये पण जायचं होतं, तेव्हा मला एक काळ होता की जेव्हा मला जिमनॅस्ट व्हायचं होतं, एक काळ होता जेव्हा मला क्रिकेटमध्ये जायचं होतं, करिअर करायचं होतं, आणि ही स्वप्न मला तेव्हा सतत पडायची की मी झोपल्यानंतर एक खूप मोठा क्रिकेटमधला एक प्लेअर झालो आहे आणि खूप मॅचेस वगैरे मी जिंकून दिलो आहे आणि वगैरे वगैरे वगैरे। थोडंसं 9वी-10वीत आल्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी कळल्यानंतर मला तेव्हा MPSC वगैरे असतं ते जायचं होतं। मला सायन्सला वगैरे कधीच जायचं नव्हतं कारण मला येत नाही आणि मला अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नाही हे मला तेव्हा कळलं होतं, त्यामुळे तिकडे मला जायचं होतं। पण तरी मी तिकडे गेलो कारण माझ्या शाळेतला सगळा ग्रुप सायन्सला गेला म्हणून मी पण सायन्सला गेलो। पण त्याच्यानंतर मी परत कॉमर्सला आलो आणि मग मी MCOM शिकलो। पण असं काहीच माझं दर 2-3 दिवसांनी माझी करिअर तेव्हा बदलत होती, म्हणजे कदाचित त्याच्यामुळे मला ऍक्टर म्हणून वेगवेगळ्या भूमिका मिळतात की वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केलेल्या माणसांच्या भूमिका मला मिळतात।
सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो।